अखिल भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात भर्तृहरी महताब यांना हंगामी सभापती म्हणून शपथ दिली. त्यानंतर सर्व सदस्यांचा शपथविधी सुरू झाला. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जळगावच्या खासदार रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मराठीतून शपथ घेतली. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लीजर लाऊंजमधील अंमली पदार्थ सेवन प्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. या मुलांनी जेवण आणि मद्यावर 80 ते 85 हजार रुपये खर्च केले असं गिल यांनी सांगितलं. या प्रकरणी 40 ते 50 जणांची चौकशी केली जाईल. सूचना देऊनही अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरंगाई केल्याबद्दल 2 अधिकारी आणि 2 अंमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही संदीप गिल यांनी दिली. आदिगुरु शंकराचार्य यांनी रचलेल्या दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य या श्रंखलेच्या सांगीतिक मालिकेचं प्रकाशन आज पुण्यात करण्यात आलं. त्याचबरोबर गुरु शंकराचार्य लिखित सौंदर्य लहरीचं सादरीकरण आणि लोकार्पण झालं. याविषयीची माहिती ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आणि कविता पौडवाल यांनी पत्रकारांना दिली. आदिगुरु शंकराचार्य यांचं तत्वज्ञान आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे सादरीकरण केल्याचं अनुराधा पौडवाल यावेळी म्हणाल्या. कलानिधी संस्थेतर्फे दिला जाणारा विदुषी वीणा सहस्रबुद्धे स्मृती पुरस्कार यंदा जयपूर अत्रौली घराण्याच्या युवा गायिका ऋतुजा लाड यांना जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी 29 तारखेला पुण्यात पुरस्कार वितरण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित भुवनेश कोमकली यांचं गायन होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. पुण्यातील चांदणी चौकाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका उभारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 17 फूट पुतळ्याला तसंच नियोजित स्वागत शिल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. गरज पडली तर या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा बावधन सिटीजन फोरम या स्वयंसेवी संघटनेनं दिला आहे. शहरातील नागरिकांना सुविधा पुरवणारे अनेक पायाभूत प्रश्न आणि समस्या प्रलंबित असताना या स्वागत शिल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची काही गरज नाही. याउलट त्या निधीतून शहरासाठी आवश्यक असणारी अन्य प्रलंबित कामं पूर्ण केली जावीत अशी भूमिका बावधनवासियांनी मांडली आहे. पुण्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र घेणं पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं अनिवार्य केलं आहे. यासंदर्भात सर्व व्हॅन रिक्षा आणि बस चालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पुण्यात 6800 अधिक वाहनांमधून 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येते. पुण्यात टायफॉइड डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत असून दूषित पाण्यामुळे कॉलरा कावीळ डायरियाचे रुग्ण देखील वाढत आहेत. टायफॉइडचे रुग्ण ज्या भागात आढळले तिथले पाण्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून डेंग्यूचा प्रसार रोखण्याबाबतही उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये भात बाजरी सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. 1 रुपयात पीक विमा काढण्याची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत आहे. संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन पुणे जिल्हा कृषी विभागानं केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या स्पार्टन मान्सून लीग अजिंक्यपद T20 क्रिकेट स्पर्धेत स्पार्टन क्रिकेट क्लबनं पुणे रेंजर्स क्रिकेट अकॅडमीचा 3 गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली. अन्य एका सामन्यात विट्रॉन ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स संघानं सॅफ्रॉन क्रिकेट क्लबचा 66 धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदवला. पुणे आणि परिसरात उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.